नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा थंडावल्या. प्रचारसभांसाठी स्टार प्रचारकांची लगबग. चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याच्या अखेरचा दिवस. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील तर बीड इथून महायुतीच्या पंकजा मुंडे यांचा अर्ज दाखल. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एक दिवसीय कार्यशाळा. आणि ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं सांगली इथं निधन. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा आज थंडावल्या. या टप्प्यात परवा 26 तारखेला राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांची आपापल्या उमेदवारांच्या प्रचारसभा घेण्यासाठी लगबग सुरु असल्याचं दिसून आलं. अमरावती इथं महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा झाली. देशातून आरक्षण कधीही संपवलं जाणार नसल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी आज अमरावती इथं आपल्या पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी देशात दडपशाहीचं राजकारण सुरू असल्याची टीका केली. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अमरावती इथं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ तर सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे यांनी आज वाशिम इथं रोड शोमध्ये सहभाग घेतला. विद्यमान खासदार भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आदी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं तर नांदेड महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी भोकर इथं सभा घेतली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना भाषण सुरू असताना भोळ आली. त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात कळवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या 25 तारखेला संपत आहे. 26 तारखेला अर्जाची छाननी होईल तर 29 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टीचे संजय उत्तमराव जगताप, रयत शेतकरी संघटनेचे जियाउल्ला अकबर शेख, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या पंचशिला बाबुराव जाधव यांनी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे वसंत संभाजी भालेराव यांच्यासह जेके जाधव, नितीन कुंडलिक घुगे, संगीता गणेश जाधव या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या मतदारसंघात आतापर्यंत 28 उमेदवारांनी 41 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी उद्या अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलं आहे. जालना मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, कैलास गोरांट्याल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, माजी मंत्री राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते. या मतदारसंघातून इतर 7 उमेदवारांनीही आज नामनिर्देशन पत्र दाखल केली. दरम्यान जालना मतदारसंघात आज एकूण 14 जणांनी 24 नामनिर्देशन पत्र खरेदी केले. आजपर्यंत 102 जणांनी 234 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालना शहरातून प्रचार फेरी काढली. महापालिकेच्या मैदानावर एका सभेत ही फेरी विसर्जित झाली. बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कृषीमंत्री धनंजय मुंडे, बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान बीड इथून आज 9 उमेदवारांनी 16 अर्ज घेतले आहेत. राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथं आज भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल V.R. चौधरी यांनी भेट दिली. या वायुसेना डेपोला गेल्या 8 मार्च रोजी प्रेसिडेंट कलर सन्मान मिळाला आहे, त्याबद्दल चौधरी यांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी चौधरी यांनी या डेपोचा इतिहास सांगणाऱ्या आणि महत्वाचे टप्पे दाखवणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी केली आणि वायुदलाच्या सैनिकांशी संवाद साधला. वायुसेना परिवार संघटनेच्या अध्यक्षा नीता चौधरी या देखील यावेळी उपस्थित होत्या. सेना अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्तानं आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं आहे. शाश्वत विकासाचं ध्येय अंतर्गत 9 संकल्पांवर काम करत असणाऱ्या 41 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसंच विस्तार अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली तसंच मानवी साखळी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत जनजागृतीपर शपथ देण्यात आली तसंच भित्तीपत्रक प्रदर्शनही भरवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं परवा होत असलेल्या मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रशासनाच्या वतीनं जनजागृती मोहिमा राबवून मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. उन्हाचा पारा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन पापळकर यांनी केलं आहे. नांदेड जिल्हा प्रशासनही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असून सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहानं पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं आज निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या दशद्वार ते सोपान या पुस्तकाला 1996 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार तर कंदिलाचा उजेड या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून चिंतन, विधा, साहित्य सौरभ अशा अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कवी, गझलकार आणि प्रसिद्ध वक्ता म्हणून ते प्रसिद्ध होते. यवतमाळ इथं एका अप्रिय घटनेप्रकरणी धुळे इथं आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि समस्त माळी समाज पंचमंडळाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. संबंधित समाज कंटकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं आहे. नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लेवी म्हणजेच हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव, बसवंत, नांदगाव आणि मनमाड या 4 बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंबई इथल्या झवेरी बाजार परिसरातून आज महसूल गुप्तचर विभागानं 9 किलो सोनं आणि 16 किलो चांदी हस्तगत केली. आफ्रिकेतून अवैध मार्गानं आणलेल्या या सोनं चांदी प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा थंडावल्या. प्रचार सभांसाठी स्टार प्रचारकांची लगबग. चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून MIMचे सय्यद इम्तियाज जलील तर बीड इथून महायुतीच्या पंकजा मुंडे यांचा अर्ज दाखल. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एक दिवसीय कार्यशाळा आणि ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं सांगली इथं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.